आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. जागतिक स्तरावर आरोग्याची राजधानी होण्याची भारताची क्षमता. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज चर्चा. आणि अमेरिकेत हिमवादळाचा अंदाज तर उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला. आता सविस्तर बातम्या. रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून आज होणार आहे. देशभरातील दळणवळण सुविधेला चालना देण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या या उपक्रमात नव्या जम्मू रेल्वे विभागाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच तेलंगणातील चेरलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनचं उद्घाटन आणि पूर्व किनारपट्टी भागातील रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दिल्ली शहरासाठीच्या 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच पायाभरणी करण्यात आली. दिल्ली गाझियाबाद साहिबाबाद आणि न्यू अशोकनगर दरम्यान दळणवळण क्षमता वाढवणं, नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पांसह अनेक विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. नमो भारत प्रकल्प पूर्ण झाल्यावर दिल्ली मेरठ मार्गावरील वाहतुकीत लक्षणीय बदल होईल असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. आता दिल्लीपासून विविध शहरांमध्ये एक्सप्रेसवे तयार होत आहेत आणि दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरशी जोडली जात आहे. यामुळे शहरांची दळणवळण क्षमता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर जग लवकरच हील इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं काढले. दिल्लीतील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते काल दूरस्थ पद्धतीनं करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं असून आयुष आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून पारंपरिक भारतीय औषध व्यवस्थेला प्रोत्साहन देत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. आयुष प्रणाली 100 हून अधिक देशांमध्ये पोहोचली असून जागतिक आरोग्य संघटनेची पारंपरिक उपचार पद्धतीशी निगडीत पहिली संस्था भारतात स्थापन होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते. या इमारतीसाठी 185 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एकंदर 3 एकर परिसरात याची उभारणी होणार आहे. इथं पारंपरिक उपचार पद्धती आणि नाविन्याचा मेळ असलेली सर्वांगीण उपचार पद्धती उपलब्ध असणार आहे. पॅरासिटामॉल या वेदनाशामक आणि तापावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची निर्मिती करण्यासाठी भारतीय विज्ञान आणि औद्योगिक विकास प्राधिकरण अर्थात सीएसआयआरनं नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे अशी घोषणा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केली. सीएसआयआरच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताला पॅरासिटामॉल निर्मितीमध्ये आत्मनिर्भर बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैवक असलेल्या नॅफिथ्रोमासिन औषध टायपिकल आणि अटायपिकल अशा दोन्ही प्रकारच्या जीवाणूंवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर काल गुजरातमधील पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर अपघातग्रस्त झालं. या दुर्घटनेत तटरक्षक दलाच्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. 2 वैमानिक आणि 1 डायव्हर असे तिघे नियमित सराव करत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं निवेदनाद्वारे दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्या दरम्यान आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या आव्हान असलेले मुद्दे आणि नव्या तंत्रज्ञान अर्थात ICET याबाबत तसंच दोनही देशांदरम्यानच्या इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध व्यापक आहेत. सध्याच्या अमेरिकन प्रशासनाचा कार्यकाळ संपत असला तरी या काळातही द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि अशा भेटींमधून दोनही देशांदरम्यानच्या चांगल्या संबंधांची ताकद दिसून येत आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या भेटीबद्दल बोलताना गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. अमेरिकेनं सीरियावर लादलेले निर्बंध उठवण्याची विनंती सीरियाचे परराष्ट्रमंत्री असद हसन अल शिबानी यांनी केली आहे. सीरियातील सामान्य नागरिकांचं जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी हे निर्बंध शिथिल करावेत असं कतारच्या राजनैतिक भेटीदरम्यान ते म्हणाले. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांची त्यांनी काल भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. माजी अध्यक्ष बशर अल आझाद यांना बंडखोरीतून पायउतार व्हावं लागलं होतं, मात्र आता त्यानंतर सीरियाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हसन अल शिबाली या आठवड्यात संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनला भेट देण्याची शक्यता आहे अशी माहिती त्यांनी एक्स माध्यमातून दिली आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेच्या काळात विकास प्रकल्पांना संरक्षण देण्यासाठी तसंच पाकिस्तानच्या सर्वात दुर्लक्षित क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं जागतिक बँक 14 जानेवारी रोजी 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं कर्ज मंजूर करणार आहे. जागतिक बँकेचे दक्षिण आशियासाठीचे उपाध्यक्ष मार्टिन रायसर इस्लामाबादला भेट देणार आहेत. अफगाणिस्तानातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी स्फोट न झालेल्या शस्त्रास्त्र आणि युद्धात वापरण्यात आलेल्या अवशेषांचा स्फोट होऊन झालेल्या अपघातांमुळे 500 अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला असून काही मुलं जखमी झाली असल्याची माहिती युनिसेफनं समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. आतापर्यंत 3 दशलक्ष मुलं आणि त्यांच्या पालकांना स्फोटकांचे धोके कसे ओळखावे आणि ते कसे टाळावे याचं प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं तस्करी होत असलेले अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यात 74,000 कॅप्सूल तसंच 2.5 लाख बनावट सिगरेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांकडून मोठ्या प्रमाणात औषधांची तस्करी होत असल्याची माहिती नियंत्रण विभागाला मिळाली होती, त्या आधारे विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय हॉकी संघटनेच्या वतीनं आयोजित साखळी सामन्यात काल तामिळनाडू ड्रॅगन्सनं यूपी रुद्रास संघाचा 2-0 धुव्वा उडवत पहिल्या विजयाची नोंद केली. यामुळे गुणतालिकेत तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. अभारन सुदेव आणि थॉमस सॉर्सबी यानं तामिळनाडूसाठी प्रत्येकी 1 गोल केला. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात सुरमा हॉकी क्लबनं गतविजेत्या वेदांत कलिंगा लान्सर संघाचा 4-3 असा पराभव केला. भारतीय फुटबॉल साखळी सामन्यात काल दिल्लीत झालेल्या सामन्यात केरळ ब्लास्टर्सनं पंजाब एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. आज संध्याकाळी कोलकाता इथं ईस्ट बंगाल एफसीचा मुकाबला मुंबई सिटी एफसीशी होणार आहे. साखळीत मुंबई 7व्या तर ईस्ट बंगाल 11व्या स्थानी आहे. अमेरिकेच्या कॅन्सस, मिसुरी आणि इंडियानासारख्या राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता असून एकंदर 60 दशलक्ष लोकांना या हिमवादळाचा तडाखा बसू शकेल असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसेसनं दिला आहे. या हिमवादळामुळे ताशी 50 मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता या भागातून प्रवास करताना काळजी घ्यावी असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून येत्या 4 ते 5 दिवसात जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसनं घसरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशच्या विविध भागांमध्ये आज वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. जागतिक स्तरावर आरोग्याची राजधानी होण्याची भारताची क्षमता, पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्यात आज चर्चा आणि अमेरिकेत हिमवादळाचा अंदाज तर उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.